सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुम जो सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में 8:03 का टाइम हो चुका है. 8:03 मध्ये सगळ्यात आधी तर एक वाईट गोष्ट. मालेगाव 2006 मध्ये मालेगावी 2006 मध्ये बॉम्बस्फोट केल्याचा आरोप असलेल्या 8 जणांना विशेष मोक्का न्यायालयानं सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्त केलं आहे. विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे दहशतवाद प्रतिबंधक पथक आणि सीबीआयला मोठा दणका बसलेला आहे. या स्फोटामध्ये 37 जण ठार झाले होते आणि 100+ लोक जखमी झाले होते. अत्यंत वाईट घटना. दुसरी आणखीन एक महत्त्वाची खबर म्हणजे 40,000 विहिरी पूर्ण झाल्याचा दावा कितपत खरा असा सवाल उपस्थित केला जातो आहे. विहिरींच्या मंजुरीपासून अंतिम बिलापर्यंत प्रत्येक टप्प्यावर टक्केवारी लाटणारे दलाल उभे असल्यानं ओलिताचे स्वप्न उराशी बाळगून पंचायत समितीचे उंबरठे झिजवणाऱ्या ज्या लाभार्थी जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरात त्यांच्या घशामध्ये कोरड पडण्याची वेळ आली असल्याचं समोर येत आहे. आणि विहिरींची ही एकूणच सिच्युएशन एकूणच हा बोगस कारभार याबद्दल बरेचसे प्रश्न उपस्थित केले जातात. या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट नक्कीच आहे जे आपण सकाळपासून बोलतो 7 पासून. नाशिक, नाशिकचा यूथ, पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जीला चॅनलाइज करणं, स्ट्रेंथला चॅनलाइज करणं, या सगळ्याचं सार तुम्हाला थोडाच वेळात मॉर्निंग नंबर वनमध्ये कळणार आहे. सारही कळणार आहे, वरणही कळणार आहे. फालतू विनोद नको आहेत. सनमरेचा टायटल ट्रॅक थोडाच वेळात. एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.